चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट, शुक्रवार 10 जानेवारी 2019। डोमेस्टिक मार्केट, आज देशभरात चांगली मागणी दिसून आली। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3150 रुपये ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3270 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3290 रुपये ते 3350 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3295 रुपये ते 3450 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3260 रुपये ते 3270 रुपये होता, तर M30चा व्यापार 3340 रुपये ते 3360 रुपये राहिला। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3550 रुपये ते 3570 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3620 रुपये ते 3650 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3325 रुपये ते 3375 रुपये होता, तर M30चा व्यापार 3375 रुपये ते 3400 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, बाजारात चांगली मागणी दिसून आली। जयगड बंदरासाठी माल वाहतुकीमुळे कोल्हापूर विभागातून कच्च्या साखरेची मागणी 21,300 रुपये ते 21,400 रुपये आहे। एक्स फॅक्टरीनुसार सीझन 2018-19 इक्युमचा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 22,000 रुपये ते 22,100 रुपये आहे। एक्स फॅक्टरीनुसार डिसेंबर 2019-20 इक्युमचा 100 कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 22,300 रुपये ते 22,400 रुपये आहे। एक्स फॅक्टरीनुसार कोल्हापूर आणि कर्नाटका विभागातून कच्च्या साखरेची मागणी 21,900 रुपये ते 22,000 रुपये आहे। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB इंडिकेशन इक्युमजा 150 असलेल्या सीझन 2018-19 साठी $344 ते $346 पर्यंत आहेत आणि इक्युमजा 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी FOB इंडिकेशन $350 ते $352 पर्यंत आहेत। भारतीय कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $338 ते $340 आहेत। लंडन व्हाईट शुगर फ्रंटवर कॉन्ट्रॅक्ट $367 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंटवर कॉन्ट्रॅक्ट 13.71 सेंट्स होते। करन्सी आणि कमॉडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.96 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.09 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 4,215 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $61.38 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 147.47 अंकांनी वर येऊन 41,599.72 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 40.90 अंकांनी खाली येऊन 12,256.80 अंकावर बंद झाला।